आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी कालही अनेक मंत्री वरिष्ठ नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल। विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होताच नाराजी नाट्यालाही सुरुवात। मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन। आणि पुणे कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 156 धावांमध्ये संपला। दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडकडे 301 धावांची आघाडी। आता सविस्तर बातम्या। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। एकीकडे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर होत असतानाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची तत्परताही दिसून येत आहे। कालही राज्यातल्या अनेक नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले। भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर या आपल्या परंपरागत मतदारसंघातून काल उमेदवारी अर्ज दाखल केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। भाजपा नेते आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम मतदारसंघातून, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवडीतून आणि नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी उमेदवारी दाखल केली। अहिल्यानगरमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपाचे राम शिंदे, कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आशुतोष काळे आणि श्रीरामपूरमधून संतोष कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बंडखोर उमेदवार अर्चना घारे परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। या मतदारसंघात महायुतीनं अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही, मात्र महायुती आपल्यालाच उमेदवारी देईल असा विश्वास होळी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। यवतमाळ जिल्ह्यात वणी मतदारसंघात मनसेच्या राजू उंबरकर यांनी तर अकोल्याच्या अकोला पूर्व मतदारसंघातून भाजपाचे रणधीर सावरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या चौथ्या दिवसअखेर 991 उमेदवारांचे 1292 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे। 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। 30 ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होईल आणि 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी काल पक्षाचे नेते अजित पवार यांनी जाहीर केली। पक्षानं झीशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून, सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून, संजय काका पाटील तासगाव कवठे महांकाळ, निशिकांत पाटील इस्लामपूर आणि माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे। पुण्यात वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे आणि शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील। मनसेनं विधानसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली। यात पुण्यातल्या कसबा मतदारसंघात गणेश भोकरे, कोल्हापूर उत्तरमध्ये अभिजित राऊत, कलिनामधून संदीप हुटकी, केजमध्ये रमेश गालफडे आणि चिखलीमधून गणेश बरबडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्यात भाजपातून राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये गेलेले राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षानं शहादा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानं काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी नाराजी जाहीर केली आहे। या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास सांगली पॅटर्न वापरण्याचा इशारा या इच्छुकांनी पत्रकार परिषदेत दिला। पुण्यात काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी बागुल यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली, पण महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी अर्ज दाखल केला आहे। या मतदारसंघातून भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ या चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत। नाशिक शहरात काँग्रेस पक्षाच्या वाट्याला एकही विधानसभा मतदारसंघ न आल्यामुळे मित्रपक्षांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यास संधी द्यावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस पक्षानं केली। पक्षाच्या काल झालेल्या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली। महायुतीमध्ये 277 जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर 2 दिवसात निर्णय होईल अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महायुतीचा केवळ 11 जागांवरील निर्णय अद्याप व्हायचा आहे असं इंदापूर इथं सांगितलं। महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 जागा लढवणार आहेत। उरलेल्या 18 जागा मित्रपक्षांना दिल्या जातील असं काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून आणि रांगोळी चित्र घोषणा फलक यांच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती केली तर माण तालुक्यात वाघमोडेवाडी इथं विद्यार्थ्यांनी मतदानाचं महत्व सांगणारं घोषवाक्य असलेले आकाशकंदील तयार केले. पाटण तालुक्यात महिलांनी प्रभात फेरी काढून मतदानाचं आवाहन केलं तसंच वयोवृद्ध स्त्री पुरुष मतदारांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीविषयक रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. कोपरेगाव इथल्या महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा संदेश देणारी पत्र आपल्या पालकांना लिहिली. त्याचबरोबर बसस्थानक रेल्वे स्थानक अशा विविध ठिकाणी मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदानाचं आवाहन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यात महिलांच्या गेम शोच्या माध्यमातून तसंच संगीत आणि नाट्य सादरीकरणातून मतदान जनजागृती करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात विद्यार्थ्यांनी मतदानाचं महत्व सांगणारी दिवाळीची शुभेच्छा पत्र तयार केली असून ही शुभेच्छा पत्र पाठवून ते पालक आणि नातेवाईकांमध्ये मतदान जागृती करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात दुले जानगाव इथं श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश दिला. मतदारांना मतदानाचं आवाहन करताना पुण्यातील नवमतदार हर्षा नेहते म्हणाली,
नमस्कार, मी हर्षा उल्लास नेहते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक आहे. सर्वांना कळकळीची विनंती, हा सुट्टीचा दिवस न समजता घराबाहेर पडा आणि मतदान करा. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा सजग करा. मतदान करणं एकतर आपलं कर्तव्य आहे आणि आपला हक्क आहे, त्यामुळे सजग नागरिक व्हा आणि नक्की मतदान करा. मी स्वतः 20 नोव्हेंबरला मतदान करणार आहे, तुम्ही देखील नक्की नक्की मतदान करा.
मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह अन्य 12 ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखवून मतदारांना मतदान करता येईल अशी माहिती मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, बँक अथवा टपाल खात्याची छायाचित्रासह खातेपुस्तिका, केंद्र सरकारचं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज तसंच सरकारी सार्वजनिक कंपन्यांचे कर्मचारी ओळखपत्र इत्यादींचा समावेश आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि मतदार ओळखपत्र किंवा वरील 12 पैकी कोणताही एक पुरावा सोबत घेऊन जाणं आवश्यक आहे असं निवडणूक अधिकारी कार्यालयानं नमूद केलं आहे. दरम्यान 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून ते 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 पर्यंतच्या कालावधीत विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल किंवा अंदाज म्हणजेच एक्झिट पोल, ओपिनियन पोल प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी राजकीय जाहिरातींचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातींसाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीची परवानगी घेणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती नेमण्यात आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. मुद्रित माध्यमांमध्ये मतदानाच्या आधीच्या तसंच मतदानाच्या दिवशी प्रकाशित केल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठीही राजकीय पक्ष, उमेदवार, व्यक्ती यांनी पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत सी व्हिजिल ऍपवर आचारसंहिता उल्लंघनाच्या 1,259 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 1,250 तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू इत्यादी स्वरूपात 100 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं सांगितलं. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉ रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. बंगळुरु इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात त्या कार्यरत होत्या. मूळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या रोहिणी गोडबोले यांचं प्राथमिक शिक्षण हुजूरबागा शाळेत झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञान जगतात महिलांचं स्थान सक्षम करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. रोहिणी गोडबोले यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील असं मोदी यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. क्रिकेट. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान पुण्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 5 गडीबाद 198 धावा झाल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावातल्या 103 धावांसह एकंदर 301 धावांची आघाडी मिळाली आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव 156 धावांमध्ये संपुष्टात आला. न्यूझीलंडचा मिशेल सँटनरनं 17 षटकं आणि 3 चेंडूत भारताचे 7 गडीबाद केले. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी कालही अनेक मंत्री, वरिष्ठ नेत्यांचे उमेदवारी अर्ज दाखल. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होताच नाराजी नाट्यालाही सुरुवात. मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन आणि पुणे कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 156 धावांमध्ये संपला. दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडकडे 301 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.